नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. आमच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठळक बातम्या. आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सरदार पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षाला प्रारंभ. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 9,70,25,119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. दीपोत्सवात आज लक्ष्मीपूजनाची लगबग. स्नेहमिलन कार्यक्रमांसह सांगीतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नॅकचं A+ मानांकन जाहीर. आता सविस्तर बातम्या. आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असून फुटीरतावादी शक्तींपासून सावध राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला काल ते संबोधित करत होते. सरदार पटेल यांचं 150वं जयंती वर्ष कालपासून सुरु झालं असून पुढचे 2 वर्ष देश हा जयंती उत्सव साजरा करेल असं पंतप्रधानांनी सांगितलं. तत्पूर्वी त्यांनी एकतानगर इथं पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करून नागरिकांना एकतेची शपथ दिली. दरम्यान या एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रायगडाची भूमी सामाजिक न्याय, देशभक्ती आणि राष्ट्रप्रथम या संस्कारांची भूमी असल्याचं सांगून या कार्यक्रमात रायगडाला मानाचं स्थान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आपण एकता दिवस आणि दिवाळी दोन्ही एकत्र साजरी करत आहोत, यामुळे भारत जगाशी जोडला जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी कच्छ इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पटेल चौक इथं सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळावर अभिवादन केलं. राज्यात तसंच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्वत्र इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांना अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून सुरु आहेत. काँग्रेस नेते रवी राजा यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तेव्हा भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. रवी राजा यांची भाजपचे मुंबई उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 9,70,25,119 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातले 22,22,704 तर वयाची 100 वर्ष पूर्ण झालेले 47,392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्यात सेवा दलातले 1,16,170 मतदार आहेत. या सर्व मतदारांसाठी 1,186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 27,964 दिव्यांग मतदार असून 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 40,577 मतदार आहेत. या मतदारांना फॉर्म 12 ड भरून गृहमतदानाचा पर्याय निवडायचा असतो. यापैकी 715 दिव्यांग तसंच 3,537 वयोवृद्ध मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय दिला आहे. जिल्ह्यात 2,508 सर्व्हिस मतदार आहेत, त्यांना टपाली मतदानाची सुविधा दिली जाते. नांदेड जिल्ह्यात यंदा लोकसभा पोटनिवडणूक तसंच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा, मुखेड, नायगाव, भोकर, हदगाव, किनवट आणि देगलूर या मतदारसंघांचा समावेश होतो. मात्र लोकसभा मतदारसंघात यापैकी किनवट, हदगाव आणि लोहा हे 3 मतदारसंघ वगळता इतर 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या 6 मतदारसंघातल्या मतदारांना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि त्यासोबतच संबंधित विधानसभा निवडणुकीसाठी असं एकाच दिवशी 2 वेळा मतदान करावं लागणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केलं आहे.
आपलं सर्वांचं मतदान करणे हा एक अधिकारी आहे आणि आपलं सर्वांचं कर्तव्यही आहे. आपल्याला जाणीव आहे की 20 नोव्हेंबरला आपल्या राज्याचा मतदानाचा दिवस आहे. मी आपला सर्वांना आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क या राज्याच्या प्रत्येक मतदार जे 18 वर्षाचे वर आहे त्यांनी हक्क बजवावं आणि आपला अधिकारचा आपण पालन करावं.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून काल सकाळी पुण्यात एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढचे काही दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, निवडणूक समन्वय समिती आणि जाहीरनामा समिती यांच्याकडे राहील असं पक्ष सूत्रांकडून कळवण्यात आलं आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल. दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सायंकाळी अश्विन अमावास्येला घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल. या लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्न, पूजेसाठी फडे, केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्ह आणि सौभाग्यालंकार तसंच विविध पूजा साहित्याची दुकानं सजली आहेत. रोषणाईच्या विविध प्रकारच्या माळा आणि दिवे तसंच कृत्रिम फुलांची तोरणं खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओघ दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त स्नेह मिलन कार्यक्रमांसह दिवाळी पहाट आणि दीपावली संध्या यासारख्या सांगीतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. सर्वसामान्य रसिकांचा या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रसिद्ध गायिका आशा खाडीलकर आणि वेदश्री खाडीलकर ओक यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. आशा खाडीलकर यांना ऐकण्यासाठी रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. महात्मा गांधी मिशन आणि मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे कालही अभ्युदय दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. नांदेड इथं काल बंदा घाटावर दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदानाची शपथ घेतली. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल A+ मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून आगामी काळात देखील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी भावना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रशांत कुमार यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्चविषयक विविध पथकांचा आढावा घेतला. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी तसंच सभा रॅली बैठकांमध्ये वापरलेल्या साहित्यांची बारकाईने नोंद घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. दीपोत्सवात आज लक्ष्मीपूजनाची लगबग, स्नेहमिलन कार्यक्रमांसह सांगीतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नॅकचं A+ मानांकन जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.